दुसऱ्या गणातले बहुतेक धातू वेगळ्या पद्धतीने चालतात, जसे अस, हन, ई इत्यादी। तसेच हब्रू धातूशी थोडा वेगळ्या पद्धतीने चालतो, म्हणून नीट लक्षात ठेवायला लागत। ब्रू दुसरा गण उभयपद पैकी परस्मैपद वर्तमान काळ। ब्रवीमि ब्रूवः ब्रूमः, ब्रवीषि अथ ब्रूथः आहतु ब्रूथ, ब्रवीति आह ब्रूतः आहतुः ब्रुवन्ति आहुः। येथे वैकल्पिक रूपे आहेत, ती नीट ध्यानात ठेवावीत।